93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर। नमस्कार, मी आहे संग्राम। मगाशी निलेशचा फोन आला होता आणि आमच्या भगतसिंग बद्दलच्या गप्पा जरा अधुऱ्या राहिल्या।
आपल्याकडे धर्म म्हणजे जो तुझ्या वडिलांचा धर्म तो तुझा धर्म अशी आपल्याकडे व्याख्या करतात।
नाही पण ती बरोबर आहे का चुकीची आहे?
ती चुकीची आहे खरं तर, पण काय करणार, माझा धर्म माणुसकी आहे असं उत्तर सगळ्यांनीच द्यायला पाहिजे। पण प्रॅक्टिकली ती उत्तर तुम्ही कुठल्याही कॉमेंटमध्ये किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये गेला तर कुठं मला ते
नाही। तू अनावधानाने माझा अपमान कसा केलास माहितीये का?
कसा कसा? हा,
तू म्हणालास की आपल्या पूर्वजांचा किंवा आपल्या वडिलांचा जो धर्म तोच आपला धर्म आहे अशीच व्याख्या करावी ती चुकीची आहे असं तू म्हटलास। पण आपल्याकडे सरकारी दप्तरात किंवा कुठे गेल्यावर जर तसं सांगितलं नाही आणि काहीतरी वेगळं सांगितलं की मी नास्तिक आहे, मी एथिस्ट आहे, मी माणूस आहे, तर ते हसतील। पण अरे लेखा, पण तू संग्राम आणि मॉर्निंग नंबर वन आणि रेड एफ एम हे काही सरकारी दप्तर नाहीये, त्यामुळे तुझं ते उत्तर इथे अपेक्षित नव्हतं।
बरोबर आहे। नाही
टाइम संपला, उद्या या, लंच टाइम झालाय माझा आता।
लंच टाइम झाला का? बर बर, ठीक आहे, उरलेली चर्चा
पुढच्या वेळी तू फोन कर, मग तुला कसा वागवतो इकडे नाही तिकडे पलीकडच्या खिडकीचा
उघड बाबा। नाही नाही
दिनेश, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मित्रा।
थँक्स थँक्स थँक्स। संग्राम बोलतो, पुणेकर सुनतो, रेड एफ एम बजाते रहो।
मित्रा कॉंग्रॅच्युलेशन, छान उत्तर तू दिलं अगदी, आणि मी तुला त्यासाठी पाठवतोय फॉर द फर्स्ट एव्हर कलर कॉन्सर्ट प्रेझेंटिंग स्पिट्झ 2016 द लँड ऑफ हॅपीनेस। कॉंग्रॅच्युलेशन।
थँक्यू।
ग्रुप टू द बीट्स ऑफ निखिल चिनप्पा, अकबर सामी अँड डी जे रिंक। निखिल चिनप्पा तर सगळ्यांनाच माहिती आहे, एम टी व्ही वरती इतकी वर्ष तो आहे आणि खूप टॉपचा डी जे आहे आपल्या भारतातला। आणि दिस इज हॅपनिंग ऑफकोर्स 24 मार्च म्हणजे उद्याच 3 वाजता ऍट अमनोरा अरिना, इट्स 3 PM ऑनवर्ड्स विथ स्पिट्झ, पुणेज फर्स्ट ब्रँड टू सेलिब्रेट अ वॉटरलेस कलर कॉन्सर्ट। फॉर टिकिट्स व्हिजिट bookmyshow.com। आणि अर्थात ही तिकीटं आम्ही, हे पासेस आम्ही तुम्हाला इथे एक्सक्लुसिव्हली 93.5 रेड एफएम वर देणार आहे। मी आहे संग्राम, कमिंग अप इन जस्ट 4 गाणे चिपके। नाही 3.5 रेड एफएम बाज